नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा येत्या 11 फेब्रुवारीपासून. ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या 3रा पद्म फेस्टिवलला छत्रपती संभाजीनगर इथं प्रारंभ. आणि ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत आजपासून पहिला सामना. आता सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी उद्या होणार आहे. या मतमोजणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. सर्व 9 मतदारसंघात एकूण 208 टेबलद्वारे मतमोजणी होणार आहे. यासाठी नियुक्त 852 कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी 3000 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात केल्याची माहिती जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली.
व्होटिंग मशीनच्या मोजणीसाठी 126 टेबल, पोस्टल बॅलेट पेपरच्या मोजणीसाठी 70 टेबल आणि ETPBSच्या मोजणीसाठी 12 टेबल, असे एकूण 208 टेबल पूर्ण 9 विधानसभा मतदारसंघामध्ये लावलेत. यासाठी 852 काउंटिंग स्टाफ आपण डिप्लॉय केलेला आहे. मायक्रो ऑब्झर्व्हर आपण 242 लावलेले आहेत आणि या मतमोजणी केंद्राच्या सुरक्षितेसाठी जवळजवळ 3000 जास्त पोलीस कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी राहणार आहेत. एकंदरीतच पूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी जो मॅनपॉवर आपण लावलेला आहे तो 5778 इतका मॅनपॉवर आपण काउंटिंगच्या कामकाजासाठी लावलेला आहे.
परभणी जिल्हा प्रशासनाचीही मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघांपैकी परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात, जिंतूर इथं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, गंगाखेड इथं संत जनाबाई महाविद्यालयात तर पाथरी इथं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मतमोजणीच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशानं कलम 163 लागू केला आहे. उद्या सकाळी 6 वाजेपासून मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत हे कलम लागू राहणार असल्याचं याबाबतच्या पत्रात स्पष्ट केलं आहे. बीड जिल्ह्यात मतमोजणी कर्मचाऱ्यांचं सरमिसळीकरण काल पार पडलं. यावेळी 6 मतदारसंघातले प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि उमेदवार उपस्थित होते. दरम्यान विधानसभेसाठी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी प्रशासनाकडून काल जाहीर करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी 69.64% मतदान झालं. जिल्ह्यात सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक 80% मतदानाची नोंद झाली. त्याखालोखाल पैठणला 77.53%, वैजापूर सुमारे 76%, गंगापूर 74%, फुलंब्री 72%, कन्नड 69%, तर औरंगाबाद मध्य पूर्व आणि पश्चिम मतदारसंघात प्रत्येकी सुमारे 60% मतदानाची नोंद झाली. जालना जिल्ह्यात एकूण 72.67% मतदान झालं. सर्वाधिक 77.36% मतदान भोकरदन विधानसभा मतदारसंघात झालं. त्याखालोखाल घनसावंगी मतदारसंघात 77.16, बदनापूर 74.72, परतूर 70.72, तर जालना विधानसभा मतदारसंघात 64.39% मतदानाची नोंद झाली. धाराशिव जिल्ह्यातल्या 4 विधानसभा मतदारसंघात एकूण 65.58% मतदान झालं. सर्वाधिक सुमारे 70% मतदान परंडा विधानसभा मतदारसंघात, तर सर्वात कमी सुमारे 62% मतदान उमरगा मतदारसंघात झालं. तुळजापूर सुमारे 67%, तर उस्मानाबाद मतदारसंघात 63.73% मतदानाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघात एकूण 69.45% मतदान झालं. यापैकी सर्वाधिक 76.33% मतदान भोकरमध्ये झालं. त्याखालोखाल नायगाव 74%, मुखेड 70.14%, किनवट सुमारे 72%, हदगाव 71.77%, नांदेड उत्तर 60%, नांदेड दक्षिण 64%, लोहा 75% आणि देगलूर मतदारसंघात 63.22% मतदान झालं. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही 67.61% मतदान नोंदवलं गेलं. बीड जिल्ह्यात एकूण 68.88% मतदान झालं. गेवराई मतदारसंघात 72.72%, माजलगाव 67.24%, बीड 62.18%, आष्टी सुमारे 73%, केज 63.48% आणि परळी मतदारसंघात 75.27% मतदान झालं. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या सुमित पंडित या तरुणानं मतदानाच्या दिवशी बोटावर शाई असलेल्या मतदारांची मोफत दाढी कटिंग उपक्रम राबवला. पंडित्यांनी आपल्या माणुसकी केशकर्तनालयात अनेक मतदात्यांना सलून सेवा मोफत पुरवली तर मतदान केलेल्या अनेक महिलांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केल्याचं पंडित यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
माझं जटवाडा रोडला सलूनचं दुकान आहे, माणुसकी सलून. तिथे मी भरपूर योजना राबवतो. ज्या दिवशी मतदान होतं एक अनोखी योजना राबवली होती की जो दाता मतदान करून येईल, बोटावरची शाई दाखवेल, त्याची आपल्या सलूनमध्ये मोफत दाढी आणि कटिंग करून देण्यात येईल. त्यामध्ये आम्हाला जवळपास 18 लोकांनी प्रतिसाद दिला त्या योजनेला. जवळपास 23 महिलांचा शाल श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन महिलांचा देखील आम्ही सन्मान केला.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वी आणि 10वीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार 12वीची लेखी परीक्षा पुढच्या वर्षी 11 फेब्रुवारी ते 18 मार्च तर 10वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात घेतली जाणार आहे. तत्पूर्वी 12वीची प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन तोंडी परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या काळात घेतली जाईल तर 10वीची प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन तोंडी परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. 10वीच्या परीक्षा 18 मार्चपर्यंत तर 12वीच्या परीक्षा 4 एप्रिलपर्यंत चालणार आहेत. सीबीएसईनं यावर्षी पहिल्यांदाच परीक्षेच्या 86 दिवस आधी वेळापत्रक जाहीर केलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
विधानसभा निवडणुकीत विजयाचे माळ कुणाच्या गळ्यात पडणार, सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची उत्सुकता सर्वांनाच वाटते. ही उत्कंठा कळसाला पोहोचेल मतमोजणीच्या दिवशी येत्या 23 तारखेला. म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी 9 वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषणपर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा. ऐकायला विसरू नका 23 नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी 9 पासून निवाडा जनतेचा.
भारतातल्या जागतिक वारसास्थळांचं संवर्धन आणि या स्थळांची सुयोग्य मार्केटिंग करण्यात आपण कमी पडत असून याकडे केंद्र सरकारनं अधिक लक्ष द्यावं असं निरीक्षण पुरातत्व वास्तुतज्ञ पद्मश्री के मोहम्मद यांनी नोंदवलं आहे. ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीनं 3रा पद्म फेस्टिवलला कालपासून छत्रपती संभाजीनगर इथं सुरुवात झाली. या कार्यक्रमातल्या 2रा सत्रात झालेल्या प्रकट मुलाखतीत मोहम्मद यांनी हे मत नोंदवलं. दरम्यान या कार्यक्रमात काल पद्मभूषण राम नाईक, हिंदी क्रिकेट समालोचक पद्मश्री सुशील दोषी तसंच पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या मुलाखती झाल्या. शेवटच्या श्वासापर्यंत बासरी वाजवत राहण्याचा मानस चौरसिया यांनी व्यक्त केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सांस्कृतिक सभागृहात होत असलेला हा पद्म फेस्टिवल उद्या 23 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये 12 संवाद सत्र तसंच 2 सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आजपासून पर्थ इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार काही वेळातच 7:50 या सामन्याला सुरुवात होईल. या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार नसून जसप्रीत बुमराह कर्णधार असेल. फलंदाज शुभमन गिल देखील दुखापतीमुळे पहिला सामना खेळू शकणार नाही. मालिकेतला 2रा सामना 6 डिसेंबरपासून, 3रा सामना 14 डिसेंबरपासून, 4था सामना 26 डिसेंबरपासून तर 5वा आणि शेवटचा सामना 3 जानेवारीपासून खेळण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल शामराव बोधनकर स्मृती पुरस्कारांचं वितरण झालं. स्वातंत्र्यसैनिक शामराव बोधनकर स्मृती पुरस्कार पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे यांना तर समाजसेवी इंद्रायणी मधुकर बोधनकर स्मृती पुरस्कार डॉ स्मिता कोल्हे यांना प्रदान करण्यात आला. आदिवासी संस्कृती स्त्रीप्रधान असून या संस्कृतीचे आम्ही पाईक असल्याचं स्मिता कोल्हे यांनी सत्काराच्या उत्तरात सांगितलं. धाराशिव शहरातल्या सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातले दुकान निरीक्षक विवेक होडाऊ यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हेडाऊ यांनी 2012 राज ऑफसेट आणि स्टेशनरी अप सप्लायर्स या दुकानाचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी दुकानाच्या मालकाकडून 200 रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी त्यांना ही शिक्षा झाली आहे. राज्य परिवहन महामंडळानं सुरू केलेल्या इलेक्ट्रिक बस उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्यात 23 ई बस सुरू आहेत. बीड विभागात विविध मार्गांवरच्या प्रवाशांची या बस सेवेला पसंती मिळत आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा येत्या 11 फेब्रुवारीपासून. ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या 3रा पद्म फेस्टिवलला छत्रपती संभाजीनगर इथं प्रारंभ. आणि ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत आजपासून पहिला सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.